मी या पृथ्वीवर का आहे? जो आपल्या धनावर भरोसा ठेवतो तो पडेल, पण नीतिमान नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील. नीतिसूत्रे 11:28 पवित्र शास्त्र. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळही येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. यिर्मया 8:7-71 पवित्र शास्त्र. पहिला दिवस. सर्व गोष्टींची सुरुवात देवापासून होते. आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. कलसई 1:16 पवित्र शास्त्र. जोपर्यंत तुम्ही देवाला मानत नाही, तोपर्यंत जीवनाच्या उद्देशाचा प्रश्न निरर्थक आहे. बर्ट्रेंड रसल, नास्तिक. हे तुमच्याबद्दल नाही. तुमच्या जीवनाचा उद्देश तुमची वैयक्तिक परिपूर्ती, मनःशांती किंवा अगदी तुमच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. तो तुमच्या कुटुंबापेक्षा, तुमच्या व्यवसायापेक्षा किंवा तुमच्या बेफाम स्वप्नांपेक्षा आणि महत्वाकांक्षांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तुम्हाला या ग्रहावर का ठेवण्यात आले आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही देवापासून सुरुवात केली पाहिजे. तुमचा जन्म त्याच्या उद्देशाने आणि त्याच्या उद्देशासाठी झाला आहे. जीवनाच्या उद्देशाचा शोध हजारो वर्षांपासून घेतला जात आहे आणि लोक गोंधळून गेले आहेत. त्याचे कारण असे की आपण सहसा चुकीच्या सुरुवातीपासून म्हणजे स्वतःपासून प्रारंभ करतो. आपण स्वकेंद्रित प्रश्न विचारतो, जसे की मला काय व्हायचे आहे, मी माझ्या जीवनाचं काय करावे, माझ्या भविष्यासाठी माझी ध्येय, माझ्या महत्वाकांक्षा, माझी स्वप्न काय आहेत. परंतु स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश कधीच प्रकट होणार नाही. पवित्र शास्त्र म्हणते, देवाच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानवजातीचा प्राण आहे. अनेक प्रसिद्ध पुस्तके, चित्रपट आणि चर्चासत्रे तुम्हाला जे सांगतात त्याप्रमाणे करून, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आंतरिक जीवनाकडे पाहून तुमच्या जीवनाचा अर्थ शोधू शकणार नाही. कदाचित तुम्ही तसा प्रयत्न यापूर्वी केला असेल. तुम्ही स्वतःला निर्माण केले नाही, त्यामुळे तुम्हाला कशासाठी निर्माण करण्यात आले आहे हे तुम्ही स्वतः सांगू शकत नाही. जर मी तुमच्या हाती तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले नवीन शोध लावलेले उपकरण दिले तर तुम्हाला त्याचा उद्देश कळणार नाही आणि ते उपकरण देखील स्वतःहून तुम्हाला त्याच्या उद्देशाबद्दल सांगू शकणार नाही. केवळ त्या वस्तूचा निर्माता किंवा माहिती पुस्तिका त्याचा उद्देश सांगू शकते. स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश कधीच उलगडणार नाही. मी एकदा डोंगराळ भागात वाट चुकलो होतो. जेव्हा मी शिबिराच्या ठिकाणी जाण्याची योग्य दिशा समजून घेण्यासाठी एकाकडे विचारपूस केली तेव्हा मला सांगितले गेले की तुम्ही येथून तिथे पोहोचू शकत नाही, तुम्ही डोंगराच्या दुसऱ्या बाजूने सुरुवात केली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वतःवर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमच्या जीवनाच्या उद्देशापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही देवापासून, तुमच्या निर्माणकर्त्यापासून सुरुवात केली पाहिजे. तुम्ही अस्तित्वात आहात त्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही अस्तित्वात असावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्हाला देवाने निर्माण केले आणि देवासाठी निर्माण केले आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला कधीच अर्थ प्राप्त होणार नाही. देवामध्येच आपण आपला उगम, आपली ओळख, आपला अर्थ, आपला उद्देश, आपले महत्व आणि आपले नशीब शोधू शकतो. इतर सर्व मार्ग काही अंतरावर संपुष्टात येतात. पुष्कळ लोक स्वतःच्या स्वार्थासाठी देवाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे निसर्गाचं उलट जाणे आहे आणि हे प्रयत्न अखेरीस निष्फळ ठरतात. देवाला तुमच्यासाठी नाही तर तुम्हाला देवासाठी बनवण्यात आले होते, आणि तुम्ही स्वतःच्या उद्देशासाठी त्याचा उपयोग करू नये तर देवाला तुमचा उपयोग त्याच्या उद्देशांसाठी करू देणे हे जीवन आहे. पवित्र शास्त्र सांगते या बाबतीत स्वतःचे चिंतन करणे हे मरण आहे. देवाकडे लक्ष दिल्याने आपल्याला खुले, प्रशस्त आणि मुक्त जीवन लाभते. माझ्या जीवनाचा उद्देश शोधण्याचे मार्ग सुचवणारी अनेक पुस्तके मी वाचली आहेत. या सर्वांचे स्वयंसहाय्यता पुस्तके असे वर्गीकरण केले जाऊ शकते, कारण ते या विषयाकडे स्वकेंद्रित दृष्टिकोनातून पाहतात. स्वयंसहाय्यता पुस्तके, अगदी ख्रिस्ती पुस्तके सुद्धा तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी समान पूर्वानुमानित पायऱ्या प्रदान करतात. तुमच्या स्वप्नांचा विचार करा, तुमची मूल्ये स्पष्ट करा, काही ध्येये निश्चित करा. तुम्ही कशात चांगले आहात ते समजून घ्या. उंच ध्येय निश्चित करा, त्याचा पाठलाग करा, स्वतःला शिस्त लावा. तुम्ही तुमची ध्येये साध्य करू शकता यावर विश्वास ठेवा. इतरांना सामील करा, कधीही हार मानू नका. अर्थातच या शिफारशींमुळे अनेकदा मोठे यश मिळते. जर तुम्ही तुमचे मन तुमच्या ध्येयावर केंद्रित केले तर सहसा ते गाठण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. पण यशस्वी होणे आणि तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करणे हा अजिबात समान मुद्दा नाही. तुम्ही तुमची सर्व वैयक्तिक ध्येये गाठू शकता, जगाच्या प्रमाणानुसार उत्तुंग यश मिळवू शकता, आणि तरीही देवाने तुम्हाला निर्माण केल्याचा उद्देश समजून घेण्यात अयशस्वी होऊ शकता. तुम्हाला स्वतःला मदत करण्याच्या सल्ल्यापेक्षा अधिक काही आवश्यक आहे. पवित्र शास्त्र सांगते, स्वतःची मदत करणे ही काही मदत नाही. स्वतःचा त्याग करण्याचा मार्ग हा माझा मार्ग आहे, जो तुम्हाला तुमच्या स्वतःला, तुमच्या खऱ्या स्वतःला शोधून काढतो. हे स्वयंसहाय्यता पुस्तक नाही. योग्य व्यवसाय शोधणे, तुमची स्वप्न पूर्ण करणे किंवा तुमच्या जीवनाचे नियोजन करण्याबद्दल हे नाही. गच्च भरलेल्या वेळापत्रकात अधिक उपक्रम कसे राबवायचे याविषयी देखील हे नाही. किंबहुना सर्वात महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याद्वारे जीवनात इतर गोष्टी कशा कमी कराव्या हे ते तुम्हाला शिकवेल. देवाने तुम्हाला ज्यासाठी निर्माण केले आहे तसे बनण्याविषयी हे पुस्तक आहे. तर मग ज्या उद्देशासाठी तुम्हाला निर्माण केले आहे तो उद्देश तुम्ही कसा शोधाल? तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे अनुमान. बहुतेक लोक हा पर्याय निवडतात. ते अंदाज बांधतात, ते तर्क करतात, ते सिद्धांत मांडतात. जेव्हा लोक म्हणतात, मला नेहमी वाटते की जीवन हे टिंब 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 आहे, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की हा माझा सर्वोत्तम अंदाज आहे. तुम्हाला देवाने निर्माण केले आणि देवासाठी निर्माण केले आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला कधीच अर्थ प्राप्त होत नाही. हजारो वर्षांपासून हुशार तत्ववित्यांनी जीवनाच्या अर्थाविषयी चर्चा केली आणि अनुमान लावले. तत्वज्ञान हा एक महत्त्वाचा विषय असून त्याची उपयुक्तता आहे, परंतु जेव्हा जीवनाचा उद्देश निश्चित करण्याविषयी बोलले जाते तेव्हा मात्र सर्वात बुद्धिमान तत्ववेत्तेही फक्त अंदाज लावत असतात. नॉर्थ ईस्टर्न इलिनॉय विद्यापीठातील तत्वज्ञान प्राध्यापक डॉक्टर हज मुरहेड यांनी एकदा जगातील 250 नामवंत तत्वज्ञानी, वैज्ञानिक, लेखक आणि विचारवंतांना पत्र लिहून विचारले, जीवनाचा अर्थ काय आहे? मग त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया एका पुस्तकात प्रकाशित केल्या. काहींनी आपले सर्वोत्तम अंदाज मांडले, काहींनी कबूल केले की त्यांनी नुकताच जीवनाचा उद्देश निश्चित केला, तर काही जण आपण अनभिज्ञ आहोत हे सांगण्या इतके प्रामाणिक होते. किंबहुना अनेक प्रसिद्ध बुद्धिवंतांनी प्राध्यापक मुरहेड यांना सांगितले की तुम्हाला जीवनाचा उद्देश सापडला का हे आम्हाला कळवा. खरं तर जीवनाचा अर्थ आणि उद्देश याबद्दल अनुमान लावणे हा एक पर्याय आहे, हे प्रकटीकरण आहे. देवाने त्याच्या वचनात जीवनाविषयी जे प्रकट केले आहे त्याकडे आपण वळू शकतो. कोणत्याही नवीन शोधाचा उद्देश शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याच्या निर्मात्याला त्याचा उद्देश विचारणे होय. तुमच्या जीवनाचा उद्देश शोधण्याच्या बाबतीतही हेच खरे आहे. देवाला विचारा. देवाने आपल्याला विचार करण्यासाठी आणि अनुमान लावण्यासाठी अंधारात सोडले नाही. त्याने पवित्र शास्त्राद्वारे आपल्या जीवनासाठी असलेले त्याचे 5 उद्देश स्पष्टपणे प्रकट केले आहेत. आपण जिवंत का आहोत? जीवन कसे कार्य करते? काय टाळावे आणि भविष्यात आपण काय अपेक्षा करावी हे समजावून सांगणारी ही माहिती पुस्तिका आहे. कोणत्याही स्वयंसहाय्यता किंवा तत्वज्ञानाच्या पुस्तकाला जे माहीत नाही ते यात स्पष्ट करण्यात आले आहे. पवित्र शास्त्र सांगते, देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. तुप्त ठेवलेले होते ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमले होते. देव तुमच्या जीवनाचा केवळ प्रारंभ बिंदू नाही तर तो जीवनाचा स्रोत आहे. जीवनातील तुमचा उद्देश शोधण्यासाठी तुम्ही जगाच्या ज्ञानाकडे नव्हे तर देवाच्या वचनाकडे वळले पाहिजे. लोकप्रिय मानसशास्त्र यश, प्रेरणा किंवा प्रेरणादायी कथांवर नव्हे तर शाश्वत सत्यावर तुम्ही तुमचे जीवन निर्माण केले पाहिजे. पवित्र शास्त्र सांगते, आपण कोण आहोत आणि आपण कशासाठी जगत आहोत हे ख्रिस्तातच आपल्याला कळते. ख्रिस्ताबद्दल पहिल्यांदा ऐकण्याआधी आणि आपल्या आशा पल्लवित होण्याच्या खूप आधी त्याची दृष्टी आपल्यावर होती. वैभवशाली जीवनासाठी आपल्याला निर्माण केले होते. एकंदरीत हेतूचा तो भाग प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकामध्ये कार्य करीत आहे. ही वचने आपल्याला तुमच्या उद्देशाविषयी 3 अंतर्दृष्टी प्रदान करतात. दिवस 1, सर्व गोष्टींची सुरुवात देवापासून होते. 1, येशू ख्रिस्ताबरोबरच्या नातेसंबंधाद्वारे तुम्ही तुमची ओळख आणि उद्देश शोधता. जर तुमचे असे नातेसंबंध नसतील तर याची सुरुवात कशी करावी हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन. 2, तुम्ही देवाबद्दल विचार करण्याच्या खूप आधी तो तुमचा विचार करत होता. तुमच्या जीवनासाठी असलेला त्याचा उद्देश तुमच्या आईच्या उदरी तुमचा गर्भ राहण्याच्या आधीपासून आहे. तुमच्या माहितीशिवाय तुम्ही अस्तित्वात येण्यापूर्वी त्याने त्याची योजना आखली. तुम्ही तुमचा व्यवसाय, तुमचा जोडीदार, तुमचे छंद आणि तुमच्या जीवनाच्या इतर अनेक गोष्टी निवडू शकता, पण तुम्हाला तुमचा उद्देश निवडता येत नाही. 3. तुमच्या जीवनाचा उद्देश देवाने अनंत काळासाठी तयार केलेल्या एका मोठ्या वैश्विक उद्देशाशी जुळतो. हे पुस्तक त्याविषयी आहे. आंद्रे बिटोव हे एक रशियन कादंबरीकार असून नास्तिक कम्युनिस्ट राजवटीत लहानाचे मोठे झाले, पण एके दिवशी देवाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ते त्यावेळेची आठवण सांगतात. मी 27 वर्षांचा होतो तेव्हा एकदा लेलिनग्राड, आता सेंट पीटर्सबर्ग मध्ये मेट्रोने प्रवास करत असता मी अचानक निराशेने इतका भारावून गेलो की जीवन एकदम थांबल्यासारखे वाटले. भविष्य अगदी निरर्थक वाटू लागले. अचानक माझ्या मनात एक वाक्य प्रकट झाले, देवाशिवाय जीवनाला काही अर्थ नाही. आश्चर्यकारक प्रकारे मी त्या वाक्याचा पुनरुच्चार करू लागलो आणि असे वाटत होते की मी हलणाऱ्या जिन्याप्रमाणे त्यावरून जात होतो. मेट्रोतून उतरलो व तेव्हापासून देवाच्या प्रकाशात चालू लागलो. जीवनातील तुमच्या उद्देशाबद्दल तुम्ही अंधारात आहात असे तुम्हाला वाटत असेल, अभिनंदन, तुम्ही प्रकाशात चालणार आहात. दिवस 1. माझ्या उद्देशाबद्दल विचार करणे. विचार करण्यासाठी मुद्दा हे माझ्याबद्दल नाही. पाठांतराचे वचन. जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. कलस्से 1:16b पवित्र शास्त्र. विचार करण्यासाठी प्रश्न. माझ्या सभोवताली सर्व जाहिराती असूनही जीवन हे खरोखरच स्वतःसाठी नव्हे तर देवासाठी जगण्याविषयी आहे याची मी स्वतःला आठवण कशी करून देऊ शकतो?